पळला तिसरा डोळा जीव करती लळालळा। त्रिभवनात अशी कोणी नाय, त्रिभवनात अशी कोणी नाय, महाकाली रागीत माझी माय देती शंकराच्या छातीवरती पाय। महाकाली रागीत माझी माय देती शंकराच्या छातीवरती पाय। रगात वकली ती फडाफडा त्याचा तयार झाला छेडा। रक्त बिजाला खालती खोडा दाबी पाया खाली हुंडाडा। साऱ्या अंगात सोडती काळा दुखवती चाळा, अंगात सोडती काळा दुखवती चाळा। तिन्ही तळात एकटीच हाय, तिन्ही तळात एकटीच हाय, महाकाली रागीत माझी माय देती शंकराच्या छातीवरती पाय। महाकाली रागीत माझी माय देती शंकराच्या छातीवरती पाय। मारी त्रिशूळ हातान नरड भोडी पिदातान, गिरा सोडी ती बेतान सबक देती येतान। दैत्याची गळती लाळ विरवित डोळ, दैत्याची गळती लाळ विरवित डोळ। वाटतय आता जीव त्याचा जाय, वाटतय आता जीव त्याचा जाय, महाकाली रागीत माझी माय देती शंकराच्या छातीवरती पाय। महाकाली रागीट माझी माय देती शंकराच्या छातीवरती पाय। हुंडाडा धाडी ती अचानक धरणीला पाडी ती, ताना दुश्मनाचा काडी ती धरून खड्ड्यात गाडी ती। मसनात मडजड बसला या पीळ, मसनात मडजड बसला या पीळ। मनोजदास घेऊन तिला हाय कुणाल बाळ गुण तिच गाय। महाकाली रागीत माझी माय देती शंकराच्या छातीवरती पाय। महाकाली रागीत माझी माय देती शंकराच्या छातीवरती पाय। कपाळाला तिसरा डोळा जीव करती लळालळा, ओ कपाळाला तिसरा डोळा जीव करती लळालळा। त्रिभवनात अशी कोणी नाय, त्रिभवनात अशी कोणी नाय, महाकाली रागीत माझी माय देती शंकराच्या छातीवरती पाय। महाकाली रागीट 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 माझी माय देती शंकराच्या छातीवरती पाय।